नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन करण्यात आलं. सरकारनं 1,00,000 कोटी रुपयांची संशोधन विकास नवोन्मेष योजना सुरू केली आहे. त्याचा पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला. सरकारनं गेल्या दशकात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं आहे. त्यातून स्टार्टअप, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा या क्षेत्रांचा विकास होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. खासगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर ठरावी यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानांतर्गत 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
भारत आज एथिकल और ह्युमन सेंट्रिक AI के ग्लोबल फ्रेमवर्क को शेप दे रहा है. हमारा आने वाला AI गवर्नेंस फ्रेमवर्क इस दिशा में एक बड़ा कदम होगा. इसका मकसद है इनोवेशन और सेफ्टी को साथ साथ विकसित करना. अगले वर्ष फरवरी में जब भारत ग्लोबल AI समिट की मेजबानी करेगा तो इंक्लूसिव, एथिकल और ह्यूमन सेंट्रिक AI के प्रयासों को नई गति मिलेगी.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. शिक्षणतज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या 3,000 जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या 3 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महिला क्रिकेट संघाचं विश्वविजेतेपदाबद्दल अभिनंदन केलं. हे यश प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
पूरा भारत अपनी क्रिकेट टीम की सफलता से बहुत खुश है. ये भारत का पहला विमेन्स वर्ल्ड कप है. मैं हमारी विमेन क्रिकेट टीम को बहुत बहुत बधाई देता हूं. हमें आप पर गर्व है. आपकी ये सफलता देश के करोड़ों नौजवानों को प्रेरित करेगी.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आज संबोधित केलं. राज्यानं मानवी विकास निर्देशांकांच्या अनेक निकषांवर सुधारणा केली असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात महिला शिक्षणाची व्याप्ती वाढली असून माता आणि बालमृत्यूदर कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात मिर्झागुडा खानपूर रोडवर आज सकाळी झालेल्या ट्रक आणि बस अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद हैदराबाद रस्त्यावर हा अपघात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2,00,000 रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे राजकीय प्रचारसभांना वेग आला आहे. काल भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही काल खगरिया इथं प्रचारसभा झाली. वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरात काल पोलिसांनी केलेल्या कारवाईत 20,00,000 रुपयांचा अमली पदार्थ आणि बनावट नोटांचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 2 किलो अमली पदार्थ, 378,500 रुपयांच्या बनावट नोटा, 1 चारचाकी गाडी, 2 मोबाईल असा 19,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फलटण इथल्या आत्महत्याग्रस्त डॉक्टरच्या कुटुंबियांची बीड इथं भेट घेतली. या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जालना शहरात नंदनवन कॉलनी इथं सार्वजनिक सभा मंडपाच्या बांधकामाचं भूमिपूजन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसारच जलदगतीनं काम करत असल्याचं खोतकर यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत काल धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं 3 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं. यामुळे 6 गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असल्याचं रावल यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.